పరమహంస సద్గురు స్వామి మాధవనాథాయ నమః. పరమహంస సద్గురు స్వామి మకరందనాథాయ నమః. వైకుంఠవాసీ సొన్నపంత దాండేకర్ అధ్యసన్ आणि स्वामी माधवनाथ वत प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या ध्यान आणि सत्संगाच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण ध्यानाने करणार आहोत. 7 वाजेपर्यंत आपण ध्यानाला बसू. सुरुवातीला स्वामीजी प्रार्थना सांगतील ते आपण त्यांच्याबरोबर म्हणू. नंतरची प्रार्थना आहे ती स्वामीजी म्हणतील आणि आपण ध्यानाला बसू. नंतर 1 तासभर प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम होईल. आपल्या जर काही शंका असतील, प्रश्न असतील, तर ते आपण लिखित स्वरूपात द्यावेत किंवा प्रत्यक्ष विचारले तरी चालू शकेल. मी स्वामीजींना अशी विनंती करतो की स्वामीजींनी
अध्यात्म विद्येचा जो का आदि गुरु आदिनाथ दातारु बंधु आता शिव शक्ति बीज प्रसाद पवित्र जायोगे मच्छिंद्र धन्य झाला मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष प्रसिद्ध पुढे गहिनी नाथ सिद्ध योगी गहिनी नाथे कृपा केली निवृत्तीसी निवृत्ती उपदेशी ज्ञान देवा देव चूडामणी ज्ञान देवा पाठी पुढे गुंडाख्यादी रामचंद्र महादेव रामचंद्र विश्वनाथ गणेश प्रसिद्ध स्वरूपानंद तयाचा अंकित माधवनाथ थोर योग सार गुज देई मज उपदेशिला सोहम मंत्र ध्यान खूण आत्मरंगी पूर्ण रंगविले स्वानंद वैभवी धाला मकरंद स्वानंद वैभवी धाला मकरंद गुरुसेवा छंद धरोनिया गुरु सेवा छंद धरो निया नर देही चरम लक्ष जन्म मरण चक्री मोक्ष परमार्थी राहो निया दक्ष आत्मज्ञान साधावे आत्मज्ञानासी जो कारण तो वैराग्य विचार पूर्ण त्याचे नी आधारे आसन जमवावे बरे भक्ति प्रेमे सद्गुरु स्मरण विषयांचे होतसे विस्मरण सत्वभाव बळावता मन अंतरी स्थिरावे गुरुवाक्याचे करावे चिंतन अर्थावबोधी रमोनी मन ब्रह्मरूप होण्या आपण सिद्धता पावे नाभी पासो निचिद गगन मन प्राणाते एकवटोन मध्यमा मार्गे सोहम स्मरण करावे सुखे चिदाकाशी प्रवेशता सोहम प्रत्यये हाता चिदानंदाशी ऐक्यता होवो निराहे पुनरपी वृत्तींचा उदय होता येतसे भव प्रत्यय तेव्हा द्रष्टुत्वे वृत्तींचा लय साधावा लागे वृत्ती उद्भवता साक्षित्व धरी ब्रह्मपद प्राप्ती शून्यते उपरी हाच अभ्यास निरंतर करी आत्मसुखा कारणे या अभ्यासे आनंद स्थिती या अभ्यासे परम शांती या अभ्यासे जीवन मुक्ती निसंदिग्ध ज्ञान मकरंद देई आशीर्वचन घडो आवडी श्रवण साधन श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे श्री गुरु पाऊले स्मरोन क्षेम कल्याण चिंतितसे
ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझे नी अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चय कर मध्याजी चोख याचे नाव तेसा मिया आथिला हुसी तेथ माझी याची स्वरूपा पावसी हे अंतःकरणींचे तुझपासी बोली जात असे हे अंतःकरणींचं गुज कसं प्राप्त करून घ्यायचं काय साधना त्याच्यासाठी करायची हे समजून घेऊन त्याप्रमाणे साधना करून आपल्या जीवनाचं चरमलक्ष आत्मदर्शन हे गाठण्याचा मार्ग सुकर होतो याच्यासाठी या कार्यक्रमांचं प्रयोजन आहे. वैकुंठवासी सोनोपंत दांडेकर अध्यसन आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं. आपण अर्धा तास ध्यान केलं. आता आपल्या मनामध्ये ज्या काही शंका असतील त्या संदर्भामध्ये परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ सद्भक्त पंकजदादा करवंदे आणि सद्भक्त डॉक्टर सुनीलदादा तावरे हे आपल्या शंकांचं निरसन करतील. सर्व साधक बंधू भगिनींना मी विनंती करतो की जेवढं सरकता येईल तेवढं पुढे सरकून घ्यावं.
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। सध्या व्यवहारात एक परवलीचा वाक्प्रचार ऐकू येतो की प्रामाणिकपणानं कर्तव्य कर्म करून काय होतं, त्यापेक्षा आमच्यासारखं का करत नाही। यावर चिंतन करताना असं लक्षात येतं की वाट्याला येणारं प्रत्येक कर्म भगवंतासाठी झालं पाहिजे। भगवंताला अर्पण करायचं म्हणजे प्रामाणिकपणानंच कर्म करायचं। भगवंतांच्या प्रेरणेनेच जर करतो तर मग खोटेपणा लबाडी करून कसं चालेल। पण व्यवहारात वागत असताना सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे कर्तव्य कर्म करणं, तसंच व्यवहारी लोकांशी जमवून घेणं ही खूप तारेवरची कसरत होते। समोरच्या व्यक्तीची इच्छा जर पूर्ण झाली तर, म्हणजे चुकीची इच्छा असं त्यांना म्हणायचे, चुकीची इच्छा जर पूर्ण झाली तर मला खूप अस्वस्थ वाटतं, याचा मेळ मी कसा घालावा, यावर कृपया मार्गदर्शन करावं। खूप चांगला आणि प्रामाणिक असा हा प्रश्न आहे, आपल्याला नेहमी पडणारा असा हा प्रश्न आहे। एक व्यावहारिक जग आहे आणि एक परमार्थाकरता, परमेश्वर प्राप्तीकरता प्रयत्न करणाऱ्यांचं असं एक जग आहे। स्वामी माधवनाथजी अशा जगाला, म्हणजे ज्या परमेश्वर प्राप्तीकरता जगणाऱ्या, परमेश्वर प्राप्तीचं ध्येय समोर ठेवणाऱ्या अशा व्यक्तींच्या समूहाला ते साधक विश्व असं म्हणायचे। आपण केंद्रामध्ये यायला लागलेलो आहोत, काही जणांना बरीच वर्ष झाली असतील, काही जणांना 5-7 वर्ष झालेली असतील, काही जण नुकतेच यायला लागले असतील। पण केंद्रात आलं आणि इथले एकंदरीत परमार्थाविषयीचा विचार जर आपल्याला माहीत झाला, आपल्याला श्रवण झालं आणि जर आपला निश्चय असा झाला की हे अतिशय उत्तम आहे, आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक असा हा विचार आहे, आपल्या एकंदरीत जीवनाचा उन्नयन करणारा असा हा विचार आहे, आपलं जे नेहमीचं जीवन चाललेलं आहे त्याच्यामध्ये एका तऱ्हेने ह्या विचाराचा जर आपण मागोवा घेतला, या विचाराचं जर आपण अनुसरण केलं तर आपल्या जीवनामध्ये निश्चित व्हॅल्यू ॲडिशन होणार आहे असं निश्चित वाटून जातं। स्वामी माधवनाथजींनी जी परमार्थिक विचाराची शुद्धता आपल्या केंद्रामध्ये निर्माण केली, टिकवली आणि त्याच्यानंतर देखील स्वामी मकरनाथांनी जो आटोकाट प्रयत्न करून ही शुद्धता ते टिकवत आहेत, त्याचा निश्चित एक उत्तम असा इम्पॅक्ट, परिणाम साधक विश्वावर होतो आहे। पण असं जरी असलं, इथे केंद्रामध्ये येऊन श्रवण झालं, आपला थोडाफार निश्चय झाला, तरी देखील आपण केंद्रात येतो त्या वेळेचं प्रमाण आणि आपण व्यवहारामध्ये जे वावरत असतो ते प्रमाण हे एका तऱ्हेने व्यस्त प्रमाण आहे। व्यवहार आपल्याला जास्त काळ करावा लागतो, व्यवहारामध्ये आपल्याला जास्त काळ वावरावं लागतं, व्यावहारिक विचारांचा देखील एक पगडा, एक परिणाम, एक इम्पॅक्ट आपल्या अंतकरणावर होतच असतो. आणि आपण केलेला निश्चय हा थोडाफार डळमळीत असा होण्याची शक्यता असते, किंबहुना होतो देखील. बुद्धिभेद आपला होण्याची शक्यता असते. मला आठवते की स्वामी माधवनाथांकडे एक तरुण साधक यायला लागले आणि ध्यानाला वगैरे बसायला लागले त्यांच्या सांगण्याप्रमाणे. आणि त्यांच्या पिताश्रींना मात्र त्याविषयी कुठलंही कौतुक म्हणा किंवा कौतुक तर सोडाच, पण थोडस उपेक्षितच असा भाग होता. या तरुण साधकाचा एक मित्र त्यांच्या घरी गेला आणि त्यांच्या वडिलांना विचारलं, काय करतोय तो? ते म्हणले, बसले तपश्चर्याला. असे जे एक एक आपल्याला धक्के व्यवहारामध्ये बसतात, आपण पारमार्थिक जीवनाला आचरण करायला सुरुवात केल्यानंतर हे जे धक्के बसतात, त्यांनी जे म्हणले की सध्या व्यवहारात परवलीचा शब्द वापरला जातो की प्रामाणिकपणाने वागून काय होणार. आपण प्रामाणिकपणाने वागण्याचा निश्चय केलेला असतो, पण असं काही वाक्य ऐकलं की प्रामाणिकपणाने वागून काय होणार आहे? व्यवहारामध्ये पूर्ण प्रामाणिकपणे चालणार नाही, तुम्हाला थोडंफार काहीतरी करावं लागणार. तुम्हाला जर आरटीओ मधून लायसन्स जर मिळवायचं असेल, मी कुठल्याही खात्याविषयी बोलत नाही बरं का, म्हणजे एक प्रातिनिधिक असं आपण म्हणू वाटलेस तर दुसरं कुठलं तरी आपण म्हणू. पेपरमध्ये बरेच खात्यांविषयी असं येत असतं, जे खातं ते खातं. तर आपलं जर काम करून घ्यायचं झालं आणि मग असंही म्हणतात की लाच घेणं जितका गुन्हा आहे तितकं लाच देणं हा देखील गुन्हा आहे. मग आपलं काम करून घ्यायचं कसं? असे जे सगळे घालमेलीचे सगळे प्रसंग असतात व्यवहारामध्ये, या सगळ्या प्रसंगातून आपल्याला जावंच लागतं. त्याच्यातून जास्तीत जास्त आपल्याला आपण जे श्रवण केलेलं आहे, आपण जो निश्चय केलेला आहे, त्याच्याशी सुसंगत असं जितकं आपल्याला राखता येईल तितकं आपण राखण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि कर्मयोगाच्या बाबतीमध्ये आपलं कर्म, आपण जी कर्म करतो आहोत ती या गोष्टीला, परमार्थाला सुसंगत कशी होतील? परवा मी गणेशपुरमच्या तिथे खाली उपदेश सार म्हणून जे रमण महर्षींचे जे ग्रंथ आहे त्याच्यातलं एक वचन लिहिलेलं होतं, रांगोळी काढलेली होती. संत किती थोड्या शब्दामध्ये पूर्ण उपदेशाचं सार सांगतात. कर्मयोगाचं सार रमण महर्षींनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ते म्हणतात, ईश्वरार्पितम नेच्छया कृतम चित्तशोधकम मुक्ती साधकम. अगदी थोडक्यामध्ये जसं स्वामी माधवनाथजी म्हणायचे की कॉन्सन्ट्रेटेड व्हिटॅमिन टॅबलेट. आपल्याला व्हिटॅमिन्स पाहिजेत तर खूप भाजी खाऊन हे करून ते आपल्याला तेवढे व्हिटॅमिन्स मिळणार, त्यापेक्षा आपल्यामध्ये जी कमतरता निर्माण झालेली आहे ती व्हिटॅमिन टॅबलेट घेतली की पूर्ण. तसं संतांची जी वचनं असतात ती वचनं एखाद्या कॉन्सन्ट्रेटेड व्हिटॅमिन टॅबलेट सारखी असतात. कर्मयोगाचं सार या एका वचनामध्ये येऊन गेलेलं आहे. कर्म कसं करावं? तर ईश्वरार्पितम, ईश्वरार्पित असं असावं, भगवंताला अर्पण करायचं आहे. भगवंताला कर्म अर्पण करायचं म्हणजे ते उत्तमच झालं पाहिजे. त्यांनी याच्यामध्ये म्हणलेलं देखील आहे ते उत्तमच झालं पाहिजे. त्याच्यामध्ये लबाडी असता कामा नाही. त्याच्या शक्तीने आपल्या हातून कर्म घडत आहे हा भाव पाहिजे. मी कर्म करतो आहे असा अहम कर्तृत्व भाव नको. या कर्माचं बाह्य फळ धन मान कीर्ती अशा तऱ्हेचं त्याच्यामध्ये भाग नको. भगवत अर्पण कर्म पाहिजे. नारद महर्षी तर त्यांच्या भक्तीची व्याख्या करताना तदर्पित अखिलाचारता तद्विस्मरणे परमव्याकुलता इति अशी भक्तीची व्याख्या करतात. तद अर्पित अखिलाचारिता त्याच्यामध्ये कुठलंही आता हे कर्म नीट घडलं नाही आता हे भगवंताला अर्पण नको करायला असं करता येणार नाही. तर सगळी कर्म भगवंताला अर्पण करायचे. मग आता नीट न घडलेली कर्म कशी अर्पण होणार असं देखील आपल्याला शंका येईल. पण नीट न घडणाऱ्या कर्मातला दोष समजून घेऊन त्याच्याविषयी पश्चात्तापयुक्त बुद्धी आतमध्ये आपल्या जर आली बाळगली तर त्या कर्मातला दोष दूर जाऊन ते कर्म देखील ईश्वरार्पण होऊ शकेल. ईश्वराला अर्पण करणं म्हणजे अग्नीमध्ये एखादी वस्तू अर्पण करण्यासारखं आहे. अग्नी काय करतो? अग्नी ती वस्तू चांगली आहे का वाईट आहे असं काही पाहत नाही. तर तो अग्नी त्याला त्याचं स्वरूप देऊन टाकतो. तसं ईश्वर हे हा आपल्या आपण जर खरोखर अंतःकरणपूर्वक जर कर्म अर्पण केले तर त्या कर्मातला सगळा दोष सगळे जाऊन शुद्धी होते. फक्त त्याच्यामध्ये नेच्छया कृतम असं म्हणलेलं आहे. न इच्छया म्हणजे आपली कुठलीही इच्छा आपली कुठलीही कामना त्या कर्मामध्ये असता कामा नाही. अशा तऱ्हेने जर कर्म घडलं तर ते कर्म चित्तशोधकम असं होतं. त्या कर्मानी चित्तशुद्धी होते. आपलं मन निर्मळ होतं. चित्त शुद्ध होतं. आणि अशा शुद्ध अशा चित्तामध्ये भक्तीचा उदय होतो. परमेश्वराविषयी प्रेम निर्माण होतं. सद्गुरूंविषयी प्रेम निर्माण होतं. आणि ह्या प्रेमातून मग खऱ्या अर्थाने आपण परमार्थाच्या प्रांगणामध्ये प्रवेश करतो. भगवंताविषयी प्रेम निर्माण होणं ही फार मोठी गोष्ट आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर सगळे या पद्धतीने करून देखील ते कर्मकांड देखील होऊ शकतं. म्हणून प्रेमपूर्वक प्रेम जेव्हा निर्माण होईल चित्त शुद्ध होऊन जेव्हा त्या शुद्ध चित्तामध्ये जेव्हा भगवंताविषयी प्रेम निर्माण होईल तेव्हा अशा शुद्ध चित्तामध्ये अशा प्रेमयुक्त भावनायुक्त भावयुक्त अशा अंतःकरणामध्ये ज्ञानाचा विचार रुजतो. एकदम ज्ञानाचा विचार वाचून होणार नाही. एकदम ज्ञानाचा विचार हे करून नुसती पोपटपंची होऊ शकेल. तोच मी आहे हे भक्तीपूर्वक पाहिजे. हे प्रेमपूर्वक पाहिजे. आणि अशा ज्ञानाचा विचार जेव्हा अंतःकरणात रुजेल आणि हळूहळू अंतःकरणामध्ये त्या भगवंताशी एकरूपता साधेल तोच मी आहे असा भाव सद्गुरूंच्या कृपेनी सद्गुरूंच्या उपदेशाप्रमाणे अंतःकरणामध्ये ठसेल तस तस हे कर्म मोक्ष साधकम असं होतं. कर्म हे साक्षात मोक्षाला कारण नाहीये तर चित्तशुद्धीद्वारा ते मोक्षाला कारण आहे. नेमकं या वचनामध्ये तेच सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी जे म्हणले की अशा तऱ्हेने मग व्यवहारामध्ये ओढाताण होते तर या ओढाताणीतून आपल्याला जावंच लागतं. एखाद्याच्या चुकीच्या प्रेरणा असतात चुकीचे इंटेन्शन्स असतात आणि काही वेळेला आपण आपल्या भोळ्या स्वभावातून न कळल्यामुळे आपण त्याप्रमाणे करण्याची देखील शक्यता असते. आणि नंतर लक्षात येतं की अरे असं 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 होतं का. अशा वेळेला त्या व्यक्तीच्या विषयी विपरीत भाव न बाळगता आपल्या ठिकाणची जी चुकीची समजूत होती, आपल्यातली जी अपूर्णता होती ती समजून घ्यावी आणि ती दूर करावी. व्यवहाराच्या बाबतीमध्ये साधकांनी अत्यंत सावध राहायला पाहिजे. कुणी येऊन टोपी घालून गेला असं होता कामा नाही. हा जो कार्यक्रम आहे हा सोनूपंत दांडेकर अध्यासन आणि स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आहे. सोनूपंत दांडेकर यांच्या चरित्रामध्ये एक प्रसंग आहे की तरुण होते ते, एसपी कॉलेजमध्ये नोकरी परमनंट नोकरी होती आणि एकांना वाटलं की हे आपल्याला जावंय म्हणून ठीक आहे, म्हणून ते त्यांच्याकडे गेले आणि त्यांना माहिती देखील होतं की हे ज्ञानेश्वरी वगैरे प्रवचन करतात, अभ्यास करतात, पारमार्थिक आहेत. म्हणून ते गृहस्थ गेले आणि त्यांना म्हणले की मला काल स्वप्न पडलं आणि देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलं की तुझ्या छबडीचं लग्न सोनूपंतांशी कर, तुझे वा छान, फार छान. फक्त म्हणले त्या देवानी माझ्या स्वप्नात देखील येऊन सांगू दे की तुमच्या छबडीशी मी लग्न करू दे. सावध असतात संत, उगीच कुणी त्यांना फसू शकत नाही. त्या तऱ्हेने सावधपणे असायला पाहिजे. अशा तऱ्हेने जर आपल्या कर्माची जर आपण बुझावण करत करत भगवंताला अर्पण करत चित्तशुद्धीचं कर्म, उत्तम कर्म ईश्वरार्पण बुद्धीने जर करत गेलो तर हळूहळू याच्यातून सुटकावी, या घालबेलीतून हळूहळू सुटकावी, एकदम होईल असं नाही. बुधाच्या प्रकाशामध्ये जितकं जास्त जास्त कर्म होत जाईल तितकं ते शांतीला, समाधाना, आनंदाला असं कारण ते होईल. जास्तीत जास्त सद्गुरूंच्या उपदेशाच्या अशा प्रकाशामध्ये जर आपण कर्म करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला निश्चित प्रकारे समाधान शांती देईल असं वाटतं. हरिओम.
ओम सद्गुरुनाथाय नमः. आपली साधना उत्तम सुरू असते, साधनेचा संवेगही चांगला असतो, परंतु मध्येच काही कारण नसताना अचानक काहीच करावेसे वाटत नाही, बळेबळेच ध्यानाला बसावे लागते. हे सर्वांच्याच बाबत होते का? यावेळी पुन्हा संवेग येण्यासाठी काय करावे असा हा एक प्रॅक्टिकल प्रश्न आहे. फक्त आपली साधना उत्तम सुरू आहे आणि साधनेचा संवेगही चांगला आहे हे सद्गुरूंकडनं तपासून घ्यावं. आपणच आपलं परीक्षण करण्यामध्ये काही काही वेळेला गडबड होण्याची शक्यता असते. स्वामीजी ती एक गोष्ट सांगायचे की एक पुजारी बाबा पूजा करून घरी जात असताना वांग्याच्या शेतातनं त्यांची वाट होती आणि पुजारी बाबांना वांगी मनापासून आवडायची आणि चांगली पिकलेली जांभळ्या रंगाची ती वांगी त्यांना असं वाटायचं की आपल्याला हे पाहिजे आणि म्हणून काय शेता वांगी घेऊ का असं म्हणून ते जाताना आपल्या उपरण्यामध्ये रोज थोडी थोडी वांगी घेऊन जायचे. तो शेतकरी आदल्या दिवशी बघून जायचा की उद्या साधारण एवढी वांगी विकली की आपल्याला एवढे पैसे मिळतील आणि तो आला की त्याच्या लक्षात यायचं की वांगी गायब. शेतकरी तसा चलाख होता, आणि शेवटी त्याचा पोटा पाण्याचा प्रश्न होता म्हणून त्यांनी पाळत ठेवली. आणि पुजारी बाबा आले आणि त्यांनी आपल्या नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे काय शेता वांगी घेऊ का आणि वांगी घेतली. शेतकरी चतुर होता, तो गेला आणि त्यांनी दुसरं वाक्य उच्चारलं, काय शेता दोन फटके देऊ का, आणि फटके दिले. असं आहे की आपण आपल्या मनाला कशा पद्धतीने परीक्षणामध्ये ठेवतो हे महत्वाचं आहे. म्हणून आपली साधना जर उत्तम चाललेली असेल तर आपल्याकरता स्वामीजी जवळपास रोज उपस्थित आहेत आणि त्यांच्या समोर जेव्हा जेव्हा आपल्याला जमेल तेव्हा तेव्हा आपण जाऊन ध्यानाला बसावं, त्यांच्याबरोबर नाम घ्यावं. ते जी आनुषंगिक साधना करून घेतात ती करावी आणि जेव्हा असं काही वाटेल तेव्हा त्यांना मोकळेपणाने विचारावं की असं असं होतं आहे तर काय करू, माझं बरोबर चाललेलं आहे का. ज्याचं श्रवण नित्य नियमानी होतं त्याच्या बाबतीत हा प्रश्न निर्माण होऊ शकत नाही, कारण सद्गुरूंकडनं श्रवण होत असताना आपल्या मनातल्या प्रत्येक शंकेचं निरसन होत राहतं आणि हा संवेग वर्धिष्णू व्हायला मदत होते. पण काही कारणांनी जर श्रवणामध्ये खंड पडला, काही कारणांनी जर आपण सत्संगतीला जाऊ शकलो नाही आणि आपल्या आपल्या ठिकाणीच आपण हे सगळं करत राहिलो तर हा प्रश्न मात्र निर्माण होण्याची नक्की शक्यता आहे, कारण आपलं मन तेवढं निष्पक्षपाती असं नसतं. आपलं मन कुठेतरी संसारामध्ये देहभावाला बुद्धीला चिकटून राहिलेलं असतं आणि आपल्या स्वतःच्या बाबतीत कठोर निर्णय घेण्यामध्ये ते कमकुवत असतं. म्हणून आपला हा जो संवेग आहे, आपली ही जी साधना चाललेली आहे, ही सद्गुरूंपुढे बसून त्यांच्याकडनं तपासून घेऊन मग आपण असं म्हणावं की स्वामीजींनी सांगितलं माझं चांगलं चाललंय, तर आपल्याला नक्की उत्साह वाटेल. मला मध्ये एक मित्र भेटले, मित्र म्हणजे काही कामानिमित्ताने आम्ही मुंबईला चाललो होतो, तर जाता जाता त्यांच्याशी बोलताना ते असं म्हणले की माझा एक मित्र होता, सावरकरांचं एसपी कॉलेजमध्येच एक भाषण होतं आणि त्या भाषणाच्या वेळेला सावरकरांच्या कोटाला हात लावायला त्याला मिळाला तर इतकं त्याला भाग्यवान वाटलं आणि हे सांगताना त्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले. दुकानामध्ये आम्ही हा कित्येक वेळेला अनुभव घेतलेला आहे की दुकानाच्या त्या काउंटरच्या आत जर बसलेलो असलो आणि स्वामीजी त्यांचं गिराईक संपवून जर आले आणि जाता जाता त्यांच्या नेहरू शर्टाचा जर स्पर्श झाला तर असं वाटायचं की आजचा दिवस आपल्याला पावन होऊन गेला, झालं आजच्या दिवसाचं मिळवलं आपण सगळं. म्हणून सत्संगतीला अनन्य साधारण महत्व आहे साधकाच्या जीवनामध्ये. त्यांच्याकडनं होणाऱ्या श्रवणाला तेवढंच महत्व आहे आणि मोकळेपणाने त्यांच्यासमोर बसून आपले हे अशा पद्धतीच्या ज्या अडचणी आहेत ते सोडवून घेणं हे देखील महत्वाचं आहे. आपण खरंच भाग्यवान आहोत की स्वामीजी आपल्याला उपलब्ध आहेत. मला एकांनी असं सांगितलं की सत्यसाई बाबांच्या तिथे असं होत असे की शेवटी शेवटी वर्षातनं एकदा सत्यसाई बाबा दर्शन देत असत. योगी अरविंदांचंही तसंच होतं. आणि दर्शन म्हणजे काय, गॅलरीमध्ये येणार साधक खाली अक्षरशः चातकासारखे उभे असायचे की फक्त एक दर्शन मिळावं, झालं. या अडचणी कोण सोडवणार? म्हणजे मी तिथल्या व्यवस्थेवर किंवा कशावर टीका करतोय असं नाही, पण जेव्हा अशा पद्धतीने साधकांची एक फार मोठी आजूबाजूला मांदियाळी निर्माण होते तेव्हा सद्गुरू हे प्रत्येक शिष्याकरता खरंच फार कमी उपलब्ध व्हायला लागतात. मध्ये एकदा सहज बोलता बोलता स्वामीजी असं म्हणाले की माझ्या डोळ्यासमोर फार मोठं भव्य दिव्य असं काही नाहीये, रोज त्याच त्या साधकांबरोबर हितगूज करून त्यांच्याशी बोलून प्रत्येक जण आत्मनिवेदनाच्या मार्गाने अग्रेसर होतो आहे की नाही एवढं बघितलं की आपलं काम झालेलं आहे. आणि म्हणून ते आपल्याकरता नित्य नियमांनी उपस्थित असतात तर आपली कुचंबणा अशी नको व्हायला. म्हणजे ह्या साधकांनी सुरुवातीचं जे लिहिलंय ते अतिशय चांगलं आहे की साधना उत्तम सुरू असते आणि संवेगही चांगला असतो. पण मध्येच काहीतरी असं होतं, असं काहीतरी होतं म्हणजे आपलं श्रवण कमी पडतं. विज्ञानाने आता सोय केलेली आहे की ऑडिओ ब्रॉडकास्टिंग, आपण जिथे असू तिथे स्वामीजींचे मौलिक विचार ऐकू शकतो. पण तरी देखील मला असं वाटतं की स्टेडियम मध्ये जाऊन मॅच पाहणं आणि घरी टीव्हीवर मॅच पाहणं याच्यात जो फरक आहे तो फरक आहेच. मध्ये मी एकाला विचारलं, अरे आयपीएलला एवढ्या लांबच्या गहुंजाला जाऊन एवढ्या गर्दीत ते तिकीट काढून काय, तर म्हणलं तुम्ही एकदा या तिथे स्टेडियमवर म्हणजे तुम्हाला कळेल काय असतं. म्हणलं अरे घरी बसून काय रिप्ले बघता येतो, बॉल दिसतो. ते म्हणले ते तिथे गेलं की सगळं कळतं काय आहे, येतं का माझ्याबरोबर. म्हणलं नाही मी नाही येत. पण हा जो फरक आहे तिथल्या वातावरणाचा, मी खूप तसं खालच्या प्रतीचं उदाहरण एखाद वेळेस सांगितलेलं असेल, पण सद्गुरूंच्या अवतीभवतीच्या वातावरणाचा जो फरक होतो साधकाच्या अंतःकरणावर, त्यांनी त्याचा संवेग नक्की वाढतो. त्यांनी साधना करण्याकरता बळकटी नक्की येते. त्यांनी आपलं आत्मनिवेदनाचं जे ध्येय आहे ते धूसर न होता कायम सुस्पष्ट दीपस्तंभासारखं आपल्या डोळ्यासमोर राहतं. तुका म्हणे इहलोकींच्या व्यापारे नको डोळे धुरे भरो देऊ. आपण संतांपासून आपल्याला जर लांब ठेवायला लागलो कुठल्याही व्यावहारिक कारणामुळे, माझ्या सकट हे उत्तर देताना मी देखील ऐकतो आहे, माझ्या सकट मी आपल्या सगळ्यांना हे नम्र निवेदन करतो आहे की कुठलीही व्यावहारिक अडचण अशी एवढी मोठी नको यायला की आपण स्वामीजींच्या वातावरणापासून बराच काळ लांब राहिलेले आहोत. कारण तिथेच हा संवेग अतिशय मृदुतर असा होऊन जातो आणि मग असं वाटायला लागतं की काय आज नाही जमलं आता बघू. आणि असं करत करत ती घडी सगळी ढासळायला लागते आणि मग असं वाटायला लागतं की काहीच होत नाहीये, काय करावं बरं. मग संवेग वाढवायचा असेल तर त्याच्या उलट करावं लागेल. आपण जर जात नसू तर परत कट्टानी जावं लागेल. उमदीकर महाराजांच्या तिकडचा हा शब्द आहे, कट्टानी नेम करणं. होईल जास्तीत जास्त काय, एक दोघांचं मन दुखावलं जाईल. पण तिथे गेल्यानंतर जर आपल्या साधनेला बळकटी आली तर ह्याच्यापेक्षा आणखीन आपल्याला काय हवंय. कारण आपण आपलं आयुष्य ह्या गोष्टीकरता राखून ठेवलेलं आहे. आपण चार चौघांसारखं आपलं आयुष्य ढसाळ जाईल असं केलेलं नाहीये. त्यामुळे मला असं विनंती वजा सांगावं असं वाटतं की पुन्हा संवेग येण्यासाठी जर आपली स्वामीजींकडे येण्याची फ्रिक्वेन्सी कमी झाली असेल, जर त्यांच्या मुखातनं श्रवण होणं हे आपलं कमी झालं असेल, तर आपण तातडीने हे सगळं सुधारून घेऊन जास्तीत जास्त त्यांच्या समोर बसून श्रवण करण्याला सुरुवात करायला पाहिजे. त्यांनी हे सगळे प्रश्न संपतील, बाकी काही नाही. दुसरा त्याच्यावर उपाय काही असू शकत नाही. भगिनीचा प्रश्न आहे, भगिनींना खरंच अडचणी असतात, त्याबद्दल कुठल्याही प्रकारचा एक जोरकसपणाने बोलण्याचा हा प्रयत्न नाहीये. पण हे जर केलं नाही, आपण मातोश्री सरलाताईंचा नुकतंच श्रद्धांजलीचा कार्यक्रम केला, आठवणी बघितल्या, पहाटे 4 उठून त्या 5:30 पर्यंत ध्यानाला बसत होत्या, त्याच्यानंतर घरातली कामं करून स्वामीजी ध्यानाला बसत होते. माझं असं म्हणणं नाही की बाय संडे मॉर्निंग आपण सगळेजण स्वामीजी आणि सरलाताईंसारखे होऊ. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध खरा. थोडं कुठेतरी आपल्यामध्ये जी धुगधुगी आहे त्याला फुंकर घालण्याचं मात्र नक्की ही चरित्र काम करतात असं वाटतं. विवेकानी बोधात स्थित होणे किंवा साधना करून बोधात स्थित होणे यापैकी कोणत्या मार्गाने जाणे श्रेयस्कर आहे? यामध्ये विवेक हा फार वेळा केला जात नाही, साधना मात्र नेमाने केली जाते. कृपया खुलासेवार उत्तर अपेक्षित आहे असं खाली लिहिलं. विवेक हा फार वेळा केला जात नाही हे आपण स्वामीजींकडनं श्रवण करून करून आत्मानात्म विवेक या ठिकाणी एकदम उडी मारायला जातो. वास्तविक समर्थ असं म्हणतात की परणाळी पाहोनी चाले, जीवसृष्टी विवेके चाले, मनुष्य होऊनी भ्रमले याशी काय म्हणावे. आपण जर कधी पानावर चालणारी आळी बघितलेली असेल हिरवी, तर ती टोकावर आल्यानंतर अर्ध अंग उचलून डावीकडे उजवीकडे बघते. जर तिला आधाराला पुढे काही नसेल तर ती अंग टेकवते आणि हळूच मागे येते दुसऱ्या दिशेने जाऊन. ज्या पद्धतीने आपण ह्या मार्गातून पुढे जाऊ हे बघते, किती ह्या संतांचं बारीक निरीक्षण असतं. समर्थांनी हा निसर्गामध्ये होणारा कार्यक्रम बघितलेला असेल आणि मग आपल्याला त्यांनी ओवीच्या माध्यमातून असं लिहून दिलं. त्यामुळे विवेक तर आपण करतोच ना, आपल्याला काय खायचंय, कुठे जायचंय, कसं राहायचंय ह्याबाबत एक सामान्य विवेक आपण सगळेजणच करत असतो. त्यामुळे विवेक करण्याची मनुष्याला तर नक्की शक्ती दिलेली आहे, थोडी बहुत जास्त. आता बोधानी विवेकानी बोधात स्थित होणं किंवा साधना करून बोधात स्थित होणं, जर साधना उत्तम रीतीने झाली, मगाशी जसं म्हटलं तसं सद्गुरूंच्या समोर बसून त्यांनी जर सांगितलं की तुझं चांगलं चाललेलं आहे, तर साधना झाल्यानंतर आपोआप विवेकाने जगता येतं. विवेकाकरता म्हणून फार वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. आपले मध्यवर्ती संकल्प जे आहेत, साक्षीत्व आहे, अंतर्मुखता आहे, स्मरण आहे, शरणागती आहे, हे चार जर लक्षात घेतले तर हे सगळे विवेकाच्या अवतीभोवती आपल्याला फिरवतात. पण त्याच्याकरता वृत्ती आतमध्ये रमून राहणं ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि ती वृत्ती आतमध्ये रमून राहण्याकरता साधनेखेरीज दुसरा कुठलाही पर्याय नाही आपल्याकडे. आपला विवेक चिंतने चिंतने तद्रूपत आहे, शास्त्र वचन आहे. पण आतमध्ये सुखावल्यानंतर मग चिंतन जर झालं तर त्या चिंतनाला एक वेगळी बळकटी येते. म्हणून साधना जर मेकॅनिकली व्हायला लागली, कारण इथे लिहिलेलं आहे की साधना मात्र नेमानी केली जाते, म्हणजे ती मेकॅनिकली केली जाते. स्वामीजींनी सांगितलं म्हणून बसलो, चला झालं. मोठे स्वामीजी म्हणायचे की काय एक माळ ओढायचा नेम केलेला आहे, तर तो ती अशी ओढतो माळ की प्रभूला सुद्धा वाटावं की बाबा तू नको ओढू माळ आता माझ्याकरता, कारण नेम केलाय ना आता. मग ह्या नेमामधनं काय मिळणार बरं आपल्याला. म्हणून अशा पद्धतीने साधना व्हावी की त्या साधनेतनं रोज उठताना अतिशय प्रसन्न वाटावं, अतिशय सद्गुरूंबद्दल शरणागत भाव निर्माण व्हावा. आणि हा ध्यान उत्तम झाल्यानंतर आपोआप होत होतो, असा ओढून ताणून आणावा नाही लागत. म्हणून साधना ही मोठ्या प्रेमाने रोज करण्याची गोष्ट आहे, त्याच्या पाठोपाठ विवेक हा येतच राहतो. असं होऊच शकत नाही की ज्याची साधना उत्तम चाललेली आहे पण विवेक मात्र त्याचा जागृत नाही झालेला. म्हणून हे असं तोडून करण्याच्या गोष्टी नाही आहेत. साधना जेवढी बळकट होईल, जेवढं मुळं खाली गेलेली असतील, तेवढी वर हिरवीगार पानांची शोभा ही दिसणारच. आत्ताच्या ह्या दुष्काळामध्ये एकच मिनिट फक्त घेतो, या भीषण अशा उन्हाळ्यामध्ये, रखरखीत उन्हाळ्यामध्ये डोंगराच्या अगदी टोकावर एखादं झाड हिरवगर्द असं दिसतं, सगळं डवरलेलं. का बरं असेल? कारण त्याच्या मुळाला खाली कुठेतरी पाणी मिळालेलं आहे नक्की. तसं जो विवेकाने वागताना दिसतो त्याचं मूळ साधनेनी आत्म्यापर्यंत नक्की गेलेलं आहे आणि पक्क झालेलं आहे असं समजावं. नुसतं मी विवेक करून राहीन असं नाही होऊ शकत, कारण परत आपलं मन हे तकलादू आहे. आपण तेवढे अनासक्त झालेलो नाही, आपण तेवढे देहभावापासून सुटलेलो नाही, म्हणून रोज बसायचं, आपल्याला वेगळं करायचं आणि मग सद्गुरूंची प्रार्थना करून व्यवहारात उतरायचं, जे सुनील दादांनी मगाशी सांगितलं तसं. तर मग हे हातात हात घालून नाण्याच्या दोन बाजू आहेत या सगळ्या. एकच बाजू नाण्याची घेऊन नाणं जसं चालू शकत नाही, तसं या दोन्ही गोष्टी पण मुख्यतः साधनेनी हा विवेक जेवढा निर्माण होईल त्यांनी आपलं काम होईल असं वाटतं. हरिओम तत्सत.
यानंतर सद्भक्त विवेक कांजणे एक अभंग सादर करेल. ओम श्री सद्गुरु नाथाय नमः.
देवाताय साकरी उपकार, देवाताय साकरी उपकार, देहाचा विसर पाडी मज, देहाचा विसर पाडी मज, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, बर्वे केशी राजा कळो आले, बर्वे केशी राजा कळो आले, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. धाव देई चित्ता राखे पाया पाशी, धाव देई चित्ता राखे पाया पाशी, सकळ वृत्तींसी अखंडित, सकळ वृत्तींसी अखंडित, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. आस भय चिंता लाज काम क्रोध, आस भय चिंता लाज काम क्रोध, तोडावा संबंध यांचा माझा, तोडावा संबंध यांचा माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. मागणे ते कहेची आहे आता, मागणे ते कहेची आहे आता, नाम मुखी संत संग देई, नाम मुखी संत संग देई, तरीच हा जीव सुख पावे माझा, तरीच हा जीव सुख पावे माझा. तुका म्हणे नको वर पंग देवा, तुका म्हणे नको वर पंग देवा, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध, घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरीच हा जीव सुख पावे माझा तरीच हा जीव सुख पावे माझा बर्वे केशी राजा कळो आले बर्वे केशी राजा कळो आले तरीच हा जीव सुख पावे माझा।
कधी कधी मी देह मन बुद्धी नाही या झालेल्या क्षणिक जाणीवेचे निश्चयात रूपांतर होण्यासाठी काय केले पाहिजे। व्यवहारात असताना 2-3 तासांनी मी शांत स्वरूप आनंद स्वरूप आत्मा आहे याचे चिंतन करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ध्यानात अनुभवलेल्या शांतीला आठवतो हे बरोबर आहे का? कधीतरी ध्यानातून उठल्यावर ध्यानात केलेल्या साक्षित्वाच्या सरावामुळे ती साक्षीवृत्ती डोळे उघडल्यावरही पुढे 5-10 मिनिटे तशीच चालू राहते। जुजबी बोलणे ही तेव्हा आड येत नाही, ही अवस्था पुढे वाढवता येते का? कृपया मार्गदर्शन करावे ही आपल्या चरणी प्रार्थना। हे सगळं करता येतं। क्षण क्षण आत्मबोध ध्यानाच्या वेळेला आत्म्याचा स्पर्श जेव्हा होतो मन नाहीस झाल्यानंतर स्वरूपाचा स्पर्श होतो आणि परत एकदा मन विषयाकार होतं किंवा जगतात फिरायला सुरुवात होते। मधूनच परत क्षणभरा करता आपण पूर्ण निस्तरंग परमात्म स्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एक रूपता साधतो असं ध्यानामध्ये लक्षात येतं। ही जी क्षणिक जाणीव आपल्याला होते परमात्म्याच्या प्रचितीची त्याचं निश्चयात रूपांतर होण्यासाठी बसत राहणं हाच उपाय आहे। क्षण क्षण परमात्म स्वरूपाशी एकरूप होणारं मन हळूहळू आणि त्याच्या बरोबर प्रक्रिया पुढे प्रश्नात विचारलेले आहेत। ध्यान हे महत्वाचं। ध्यानामध्ये अशा प्रकारे क्षणमात्र तन्मयता ही महत्वाची। ही एकदा व्हायला सुरुवात झाली आणि मधून अधून आपल्याला अनुभवाला यायला लागली की आपण देह मन बुद्धी चे साक्षी अधिष्ठानभूत असे देह मन बुद्धीपेक्षा वेगळे आत्मस्वरूप अशा प्रकारचा बोध हळूहळू आपला आपण पक्का होत जातो। या जाणीवेचं निश्चयात रूपांतर होण्यासाठी काय करायला पाहिजे? वरवरचे उपाय अर्थात करता येतील जसं मी आत्मा आहे असं चिंतन एखादं ध्येय वाक्य किंवा ज्या प्रकारे मध्यवर्ती संकल्प सांगितलेले आहेत ते मध्यवर्ती संकल्प याचा खूप उपयोग होईल। पण ध्यान हा मूळ निर्झर आहे, मूळ झरा आहे हे आपण लक्षात ठेवू आणि त्याच्यातून अशा केलेल्या जाणीवपूर्वक प्रयत्नांनी त्या बोधाच्या ठिकाणी पक्क राहण्याचा आपण प्रयत्न करू। पक्क राहता येतं, कालांतराने ते जमतं, मात्र हे खूप हळूहळू होत असतं। हे ट्रान्सफॉर्मेशन असल्यामुळं एखाद्या झाडाला कळी लागते आणि त्या कळीचं फुलात रूपांतर होण्यासाठी देखील काही काळ जावा लागतो। कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भोदयो यथा तद्वत आत्मविचारेण अपि कालेन परिपच्यते असं म्हटलेलं आहे। आत्मविचार परिपक्व व्हायला देखील काही काळ जावा लागतो। काळाने हे आपोआप घडतं। आपोआप घडण्यासाठी देखील मगाचा प्रश्न होता ना विवेक, तशा प्रकारचा विवेक व्यवहारात असताना देखील अति करण्याचा खूप करण्याचा असा अभ्यास जरूर करावा। त्यामुळे जर काही होत असेल
तर मनाला व्यवहाराचे ओरखाडे, विकारांचे ओरखाडे त्या तुलनेनी कमी बसतात आणि साधनेसाठी ते उपयोगी होतं. व्यवहारात असताना 2-3 तासांनी मी आत्मस्वरूप आहे याचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतो आणि ध्यानात अनुभवलेल्या शांतीला तेव्हा आठवतो. हे बरोबर आहे, मी आत्ता सांगितलं त्याचाच हा एक भाग आहे. कधीतरी ध्यानातून उठल्यावर ध्यानात केलेल्या साक्षीत्वाच्या सरावामुळे ती साक्षीवृत्ती डोळे उघडल्यावरही पुढे 5-10 मिनिटे तशीच चालू राहते. जुजबी बोलणेही तेव्हा आड येत नाही ही अवस्था पुढे वाढवता येते का? तर येते असं उत्तर आहे. ध्यान झालेलं आहे पण ध्यानातून खाली आलेला नाही अशा स्थितीमध्ये जरा जास्त काळ राहणं हे खरंच शक्य आहे. जे आपोआप घडतं ध्यानाच्या प्रभावामुळं मन साक्षी झालेलं असतं. आपल्या इंद्रिय मन बुद्धीच्या व्यवहाराला देखील आपण साक्षीत्वानी अनुभवत असतो. ही अवस्था हळूहळू कमी होते आणि आपण व्यवहाराशी तद्रूप होण्याचा प्रयत्न करतो, प्रकृतीवर येतो. या दरम्यानच्या काळामध्ये विवेकानी ही अवस्था किंचित वाढवण्याचा प्रयत्न करावा. अति ताणू नये पण किंचित किंचित वाढवण्याचा प्रयत्न करावा. ही अवस्था हातातून निसटून जाते आहे असं जेव्हा लक्षात येईल तेव्हा सावध राहून त्याच्याही थोडं पुढं आपण त्या स्थितीमध्ये राहावं. या मस्तकाकाशाच्या प्रदेशात आपण आहोत, साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, आनंद स्वरूप आहोत आणि व्यवहार चाललेले आहेत. चालणं चाललंय, बोलणं चाललंय, खाणं चाललंय, न्याहारी करतो आहे, त्याच अवस्थेत करतो आहे आणि त्याच अवस्थेत कपडे बदलून ऑफिसला देखील जातो आहे. हे लांबवता येणं शक्य आहे आणि शक्य तितका असा अभ्यास अशा प्रकारांनी करावा असं मी तुम्हाला सांगेन. मला सद्गुरूंचा अनुग्रह लाभून 14-15 वर्ष झाली आहेत. तेव्हापासून नित्य ध्यान नाम साधना करते आहे. व्यवहारात व आचरणात बदल झाल्याचे जाणवते. कोणी असं सांगतं तेव्हा मला फार बरं वाटतं. हे सर्व सद्गुरु कृपेने घडते आहे असे वाटते. योग्य ते मार्गदर्शन होत आहे याची जाणीव होते. इथपर्यंत ठीक आहे. परंतु प्रश्न निर्माण पण परंतु ओवीचे चिंतन करताना शब्दात काहीही मांडता येत नाही. श्रवण करताना आपल्याला सगळे कळते आहे असे वाटते तर तो भ्रमच असावा. ओवीचे चिंतन लिहिता येत नाही याची खंत वाटते तरी त्यासाठी काय करावे याचे कृपया मार्गदर्शन करावे. ओवीचं चिंतन करताना शब्दात काहीही मांडता येत नाही. खरं म्हणजे आपण प्रवचन एक 50 मिनिटं ऐकल्यानंतर तसंच तसं आपण रिप्रोड्यूस करू शकू चिंतन या सदरात तर आपण म्हणजे टेप रेकॉर्डरच झालो. असं टेप रेकॉर्डर होण्याची काही आवश्यकता नाहीये. ते तसंच्या तसं शब्दात आठवत नाही, नंतर जवळपास काहीच आठवत नाही तरी देखील चालतं. त्याचे संस्कार अंतःकरणावर होतात. शब्द नाही आठवले तरी काही बिघडत नाही. हे जे वर सांगितलेलं आहे की व्यवहारात आणि आचरणात बदल झालेला आहे तो कुठेतरी आत मुरतय आणि साधना देखील होतीये म्हणून व्यवहारात आणि आचरणात बदल झालेला आहे. पण आपल्याला जे जमत नाही त्याच्याबद्दल खरंच खंत असते. कारण काही जणांना जमतं असं आपल्याला वाटत असतं आणि तसं आपल्याला जमत नाही अशी आपली अडचण असते. ओवीचं चिंतन लिहिता येत नाही काही आवश्यकता नाही. तुम्ही लिहिलं नाही तरी देखील चालेल. मी तर तुम्हाला सल्ला देईन लिहू नकाच. जे ओवीमध्ये सांगितलेलं आहे किंवा जे श्रवणामध्ये ऐकलेलं आहे ते लक्षात ठेवून तशा प्रकारे सतत राहण्याचा अभ्यासच जास्त महत्वाचा आहे. मी असे खूप लिहिणारे लोक पाहिलेत. शब्दन शब्द लिहून काढला, शब्दन शब्द टेप केला पण काही उपयोग झाला नाही. असं लिहिणं बोलायला देखील यायला जमायला लागलं तरी देखील नायम आत्मा प्रवचनेन लभ्याहा न मेधया न बहुना श्रुतेन यमे वैशा वृणते तेन लभ्याहा. आत्माच ज्याच्यावर कृपा करतो त्याला आत्मा प्राप्त होतो. ही आत्म्याची कृपा होण्यासाठी आपण जितकं आत वळू, अंतर्मुख राहू, साधनेला बसू, ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करू, आपण प्रकृतीवर येतो, चटकन रागावतो, आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही त्याच्यावर चटकन टीका करतो, त्या व्यक्तीला चूक ठरवतो, मच्छर करतो, कधी कधी लोभ धरतो, या सगळ्या वेळेला ही प्रकृतीची लक्षणं आहेत. आणि मी माझ्या प्रकृतीला देखील अशा प्रकारे या गुंत्यात पडू देणार नाही असं ठरवणारा कोणीतरी वेगळा असला पाहिजे सतत जागा. आणि तो जर जागा असेल तर मग प्रश्नच मिटला. मग ओवीचं चिंतन लिहिता आलं नाही तरी चालेल, आठवलं नाही तरी चालेल, पण अभ्यास करणारा जो आत आहे, जाणीव स्वरूप, तो आपल्या स्वरूपाच्या अनुसंधानामध्ये हवा. मी तर म्हणतो की जास्तीत जास्त वेळेला तोच मी आहे एवढं चिंतन करावं. सगळ्या प्रवचनांचं हे सार आहे. जास्तीत जास्त वेळेला मी देह मन बुद्धी नाही, मी प्रकृतीपेक्षा वेगळा आहे, मी आनंद स्वरूप, शांत स्वरूप, परमात्मा आहे, अशा प्रकारचं चिंतन करून आपण आपल्या देहापेक्षा वेगळे असल्याचं सतत चिंतनाने ठसवत राहावं. असं जेव्हा आपण करू तेव्हा साधना देखील चांगली प्रतिफळते. बाकी हे होण्याची आवश्यकता आहे, चिंतन करण्याची खूप आवश्यकता आहे, आणि चिंतन होत नाही म्हणून फार वाईट वाटून घेतो आहे आणि त्यावरून आपली प्रगतीच होत नाहीये असं आपण ठरवत आहोत, असं करू नये. आता पंकजांनी सांगितलं माल देखील आश्चर्य वाटतं, कधी कधी डोंगरावर एखादं झाड असं डवरलेलं असतं, त्याला पाणी मिळत असतं, डोंगर माथ्यावर पडणारं पाणी हे जात असतं भूमीमध्ये, वाहून गेलं असं वाटलं तरी देखील काही पाणी मुरतं, आणि ते मुरलेलं पाणी झाडांना जसं उपयोगाला यावं तसं श्रवण आपल्या ठिकाणी मुरावं, आठवावं असं नाही, ते मुरून जावं आपल्या ठिकाणी. असं जर आपण करू आणि मुरलेलं हळूहळू व्यवहारात उतरवण्याचा प्रयत्न करू, ज्या वेळेला मच्छराची वेळ येईल तेव्हा तो न करण्याला धैर्य लागतं. आपल्या प्रकृतीला वळवण्यासाठी मोठं धैर्य लागतं, तर ते धैर्य देखील आपण एकवटू हे आपल्याला करायचं आहे. मला अजून अनुग्रह झालेला नाही, पण रोज सकाळी परमपूजनीय स्वामीजींच्या बरोबर ध्यानाला बसता येतं असं वाटतं, ध्यान लागतं की नाही ते कळत नाही, परंतु काही वेळा एकच सेकंद काही ऐकू येत नाही, म्हणजे झोप लागली का ते कळत नाही. काही काही वेळा किंचित हल्ल्यासारखं होतं, ते बीपीनी का कशानी, माझं इतक्यात ध्यान लागणार नाही मान्य आहे, पण हे काय आहे, यानंतर खूप शांत वाटतं, ते काय आहे कृपया सांगावं. कृपया काही विचारायला चुकले असल्यास माफ करावं. काही विचारायला चुकलेलं नाही, कधीही प्रश्न चुकीचा नसतो. आपल्याला काहीतरी अडलेलं असतं म्हणून प्रश्न असतो. प्रश्नच जर चुकीचा असेल असं कधी होत नाही, ती आपली प्रामाणिक शंका असते. याला खरं म्हणजे शास्त्र शुद्ध सद्गुरूंकडून शिकून घेणं हेच मुळात आपण ध्यान करतो म्हणजे काय, तिथपासूनच खरी सुरुवात असल्यामुळं आता कोण या भगिनी करतात ते तसंच त्यांनी चालू ठेवावं. आणि जेव्हा त्यांची शरणागतीची प्रेरणा मजबूत होईल आणि साधना करण्याचा निश्चय मजबूत होईल तेव्हा त्यांनी अनुग्रह घ्यावा, त्याच्या आधी घेऊ नये. शरणागतीची प्रेरणा मजबूत पाहिजे आणि आपण हे करणारच आहोत काही झालं तरी असा ठाम निश्चय पाहिजे. अशा वेळेला मात्र जरूर अनुग्रह घ्यावा, गुरुपदिष्ट ध्यान करावं, मग प्रश्नही अशा प्रकारचे येतील त्याला उत्तरं देता येतील. कारण आता ध्यान करतात म्हणजे नेमकं काय करतात हे कळत नाहीये, कारण त्यांचं त्यांनाच वाटतं की झोप लागली असेल की काय. पण एक तुम्हाला सांगतो की ध्यानामध्ये आपल्याला झोप लागली असेल की काय ही जर शंका असेल तर झोप लागलेली होती असं ठरवावं. कारण जेव्हा झोप लागलेली नसते पण बाह्य संज्ञा शून्य स्थिती असते त्यावेळेला आतूनच खात्री असते की झोप लागलेली नव्हती, मी जागा होतो असं आतूनच आपल्याला समजतं. आपलं ग्वाही मन असतंच असं असल्यामुळं ही किंचित लागणारी डुलकी असेल, कदाचित खूप दमणूक होत असेल, धावपळ करून आपण येतो तशा प्रकारे येत असू, बरंच घरातलं आवरून डबे तयार करून पुढे एखाद वेळेला कोणाचा प्रश्न आहे माहीत नाही, नोकरीला जायचंय किंवा घरी गेल्यानंतर अजून कामं आहेत, निम्मी शिमनी दमणूक अधिक झालेली आहे, अशा परिस्थितीत किंचित डुलकी लागण्याचा संभव असतो, पण या झोपत्या ध्यानामध्ये असं मी म्हणणार नाही, कारण या कोण आहेत आणि कसं ध्यान करतायत हे तशा प्रकारचा शास्त्रीय पद्धतीने नीट शिकल्यानंतर मग हे सगळे प्रश्न उद्भवतील, तर त्यांनी ते जरूर करावं. बीपी जर त्यांना असेल, किंचित हल्ल्यासारखं वाटतं असं म्हणतात, तर बीपीनीच हल्ल्यासारखं वाटत असेल असंही समजायचं कारण नाही. बीपीनी जसं हल्ल्यासारखं वाटतं तसं झोपेनीही जरा हल्ल्यासारखं एखाद वेळेला वाटू शकतं. नंतर खूप शांत वाटतं. ध्यानात एखाद्याला जेव्हा झोपेचा अनुभव येतो, मी काय म्हणतो ते शांतपणे ऐका, आणि त्याच्यानंतर तो परत जरा सावध होतो तेव्हा त्याला फ्रेश वाटतं बरं का, त्याला त्याला ताजतवानं वाटतं. याचा अनुभव रेल्वेत केलेल्या ध्यानाच्या वेळेला मी घेतलेला आहे. कामावरून परत येताना गाडीमध्ये ध्यानाला बसावं आणि दमणुकीमुळे जरा झोप लागल्यासारखं व्हावं, झोपेतून जाग झाल्यावर आपलं ध्यान चालू आहे अशी अस्पष्ट जाणीव असावी आणि खूप बरंही वाटणं असावं, असं होण्याची शक्यता असते, होऊ शकतं. असं भगवंतांच्या काठीला आवाज नसतो असं म्हणतात. वेळ संपली मग त्याची कृपाही अशीच अदृश्य असते का? त्याची जाणीव आपण कशी अनुभवायची? कृपा आहे असे मानणे व कृपेची जाणीव होणे यात काही फरक आहे की नाही? भगवंतांच्या काठीला आवाज नसतो असं म्हणतात हे कदाचित एखाद्या संतांचंही वचन असू शकेल, पण व्यवहारात मात्र जेव्हा एखाद्याला फटका बसतो तेव्हा बाकीचे लोक टिंगलीच्या स्वरूपामध्ये म्हणतात की उसकी लाठी की आवाज नाही होती, असं टिंगलीच्या स्वरूपामध्ये म्हणतात, टिंगल करतात. ते म्हणतात की अशी अशी भगवंताची काठी फिरली की त्याची त्याचा कधी आवाज होत नाही, बरोबर फटका बसला. असं टिंगलखोर मात्र हे वचन वापरतात. एखाद वेळेला कुठल्या तरी संतांनी, हिंदी संतांनी वापरलंही असेल त्यांच्या वाङ्मयामध्ये. याचं कारण असं की आपण जेव्हा एखादी कृती करतो तेव्हा आणि समोरच्याशी व्यवहार करतो तेव्हा अजून एक तिसरी शक्ती उपस्थित असते असं आपल्याला वाटत नाही. आपलं जे यश आहे आणि अपयश आहे ते या खरं तिसऱ्या शक्तीवर अवलंबून आहे. जसं स्वामीजींना कोणी म्हटलं ना की स्वामीजी तुमच्या कृपेमुळे असं झालं, तर ते बोट दाखवायचंय. ती तिसरी शक्ती असते. आपण आणि आपण केलेलं कर्म याच्यामध्ये ही तिसरी शक्ती काम करत असते. कोणालाही तिसरी शक्ती दैव वाटते, कोणाला प्रारब्ध वाटते, कोणाला कर्माचा न्याय देखील तिसरी शक्ती वाटते. कर्मसिद्धांत ही तिसरी शक्ती आहे असं वाटतं किंवा फळ कधी फलोन्मुख होईल कर्माचं फळ हे सांगता येत नसल्यामुळं, पण भगवंत ही तिसरी शक्ती निश्चित आहे. जसं माझे आणि पांडूचे जिंतील का या प्रश्नाच्या वेळेला धृतराष्ट्र ही तिसरी शक्तीच विसरत होता, कारण तसं जर पाहिलं तर जे माझे आहेत तर ते फार बलवत्तर आहेत. भीष्मांना हरवणारा योद्धा नाहीये, द्रोणांना हरवणारा योद्धा जन्माला यायचा आहे, कृपाचार्यांना हरवणारा नाही, दुर्योधनाचा फार मोठा पराक्रम आहे. असं सगळं असताना शल्य अत्यंत पराक्रमी आहे, असे कितीतरी योद्धे असताना आणि पांडवही तर माझे आणि पंडूचे याच्यामध्ये या तिसऱ्या शक्तीला धृतराष्ट्र विसरत होता. आणि पांडव या तिसऱ्या शक्तीला बरोबर घेऊन युद्ध करत होते. पांडवांच्या युद्धाचं वैशिष्ट्य असं होतं की भगवंतांची साक्षात मदत नसली तरी चालेल, तो आपल्या बाजूने असावा एवढं पांडवांना मान्य होतं. बाकी आम्ही काय जी आमची शक्ती असेल त्याप्रमाणे करू, पण ही तिसरी शक्ती आपल्या बाजूला पाहिजे, परमेश्वराची शक्ती आपल्या बाजूला पाहिजे, असा पांडवांचा दृढ विश्वास होता. ही तिसरी शक्ती नेहमी करामत घडून आणत असते आणि ती अगदीच अज्ञात असते. असं असल्यामुळं या तिसऱ्या शक्तीच्या योगाने बऱ्याच वेळेला कार्य होत असतात. जसं हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा, अशी ती तिसरी शक्ती असते. त्यामुळे उसके लाठी की आवाज नाही होती वगैरे हे अशी वचन आणि त्यांची कृपा ही तशीच असणं हे दोन्ही एकच आहे. आपण जर या परमेश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवून जर काम करत असू तर भले अपयश तर अपयशी बेहतर. देहबुद्धी जाणं ही तिसरी शक्ती आहे. आघात तर आघात ही बेहतर, पण देहबुद्धी जाणं आणि बोधात राहणं हे बेहतर. असा जो राहतो त्याला यश मिळतं. आघाताला घाबरून कधी आघातापासून वाचता येत नाही. आघात होतील तर होतील. जगात अशा प्रकारे सुरक्षित खेळ खेळण्याचा कोणताच प्रघात नाही, असं शक्यच नाही. पण जर परिस्थिती विपरीत झाली आणि काही अडचणी निर्माण आल्या तर निदान देहबुद्धी तर दूर व्हावी. निदान मी आत्मा हे तर ठसावं, ते जीवनाचं उद्दिष्ट आहे. त्यामुळे या तिसऱ्या शक्तीची जी करामत आहे ती कठी कधी लाठीच्या योगाने आणि ती लाठी असं समजू नका नेहमी दुसऱ्याला बसते, आपल्यालाही बसू शकते. म्हणून हे कधी कधी कर्मफळ आहे, कधी कधी दैव आहे, कधी कधी नशीब आहे, कधी कधी भगवंत देखील आहेत. पण कधी कधी याचा अर्थ दैववाद्यांना दैव आहे, प्रारब्धवाद्यांना प्रारब्ध आहे, आणि जे भक्त आहेत त्यांना नेहमीच भगवंत आहे. ते दैव वगैरे काही शब्द वापरणार नाही, ते म्हणतील की त्याची इच्छा म्हणून असं झालं. जे चांगलं झालं तेही त्याची इच्छा, जे वाईट झालं तीही त्याची इच्छा, कृपा देखील त्याची इच्छा, आणि आवाज न होता लाठी बसणं ही देखील त्याची इच्छा. त्याची जाणीव आपण कशी अनुभवायची आहे, त्याची जाणीव आपण कशी अनुभवायची कृपा आहे असे मानणे व कृपेची जाणीव होणे यात काही फरक आहे की नाही. भक्त झाल्यावर कळतं कशी कृपेची जाणीव असते. आणि भक्त होण्याचा जो प्रयत्न करत असतो तो त्यांनी मात्र कृपा आहे असं मानूनच चालावं लागतं. कारण जो मानून चालतो आणि प्रयत्न करतो तो कालांतराने भक्त होतो, अभ्यासानेच भक्त होतो. कोणीही उपजत आकाशातून पडत नाही भक्त, तर प्रयत्नानेच कोणीही भक्त होतो, प्रयत्नानेच कर्मयोगी होतो, प्रयत्नानेच ध्यानयोगी होतो. असं असल्यामुळं भक्त होण्याच्या आधी त्याची कृपा आहे असं मानावं लागतं. पुरा भक्त, पुरता भक्त होण्याच्या आधी आणि जेव्हा भक्त होतो तेव्हा मग त्याला मानण्याची गरज पडत नाही. तो स्पष्ट म्हणतो कृपाच आहे. असं एकूण हे तंत्र आहे. हरि ओम तत्सत. एक निवेदन मला इथं करायला सांगितलंय. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 28 एप्रिल ते 5 मे या काळामध्ये आपण सकाळी 6:30 ते 9 या वेळेत इथंच एसपी कॉलेजच्या मागच्या हिरवळीवर पारायण करणार आहोत. आपण 3 साली आणि 7 साली पारायण केलं, ज्ञानेश्वरीचं पारायण केलं, तशाच प्रकारचं पारायण 6:30 ते 7 आपण ध्यानाला बसणार आणि 7 ते 9 अशा वेळेमध्ये आपलं पारायण होईल. कधी कधी हे पारायण 8:40 पर्यंत देखील संपेल, बरोबर ना, ओव्यांप्रमाणे. आणि कधी कधी एखाद वेळेला 8:45 8:50 असे देखील होऊ शकतील, पण 9 पर्यंत हे पारायण संपेल. या पारायणाच्या कार्यक्रमासाठी म्हणून आपण आता तयारीला सुरुवात केलेली आहे. ज्यांनी या पारायणाकरता नावं दिली नसतील ही नावं, हे पारायणाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचं कारण एक होतं की असं लक्षात आलं की पालकांना मुलांच्या वार्षिक परीक्षा होईपर्यंत खरंच सवड नसते. सकाळची जरी वेळ ठेवली तरी या 10वी 12वीच्या परीक्षांमुळे त्यांना शाळांच्या वेळा ज्या बदलतात त्यामुळं वेळ होत नाही. त्यामुळे 10वी 12वीच नव्हे तर सगळ्या शाळेमध्ये जाणाऱ्या पाल्यांच्या पालकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी काही ना काही अडचण आहे असं लक्षात आलं. असं असल्यामुळं या पारायणाचा जो कार्यक्रम होता तर तो 18 फेब्रुवारी ते 24 18 7 17 ते 24 असा होता फेब्रुवारी. आपण तो पुढे ढकलला सर्वांना सोयीचं व्हावं म्हणून. तर त्या दृष्टीने आपल्याला ज्यांना कोणाला हे माहीत नसेल तर त्यांना आता या निवेदनाद्वारे माहीत होईल. निवेदनं तशी केंद्रात चाललेली आहेत, जे आपल्या माहितीचे असे साधक आहेत त्यांना आपण जरूर सांगावं या पारायणाच्या निमित्ताने आणि पारायणाला बसण्यासाठी म्हणून सांगावं. तेव्हा संध्याकाळी देखील रोज 7 ते 8:30 असे, बरोबर आहे, 7 ते 8:30 असे आपले कार्यक्रम संध्याकाळी होणार आहेत, सकाळीही होणार आहेत. मधला जो वेळ आहे तो ऑफिस करता जाणाऱ्यांना जाऊ शकता आपण. माझा सल्ला मात्र असा आहे की ज्यांना शक्य त्यांनी 7 दिवस, ज्यांना शक्य त्यांनी 5, 4, 3 दिवस, पण या पारायणाच्या दरम्यान रजा काढून मधल्या वेळेत चांगलीच साधना करावी. हा पारायणाचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आपला केंद्राचा कार्यक्रम म्हणून सकाळी उपस्थित राहायचं, संध्याकाळी उपस्थित राहायचं असं आपण करूच, पण त्याच्याही पलीकडे जाऊन जरा जोर लावून, कारण सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेला आपला अत्यंत पवित्र असा उपक्रम आहे. तर मधल्या वेळेमध्ये देखील आपण जास्तीत जास्त म्हणजे किती तर 3 तास 6 तास देखील तरुण मंडळींनी मी सांगेन की रजा काढून 2 दिवसाची घ्या ज्यांना शक्य आहे त्यांनी, 4 दिवसाची घ्या, 7 दिवसाची शक्य असेल तर तशी घ्या. पण हा जो उपक्रम आहे हा उपक्रम आपल्या वैयक्तिक लाभाचा देखील जरूर झाला पाहिजे, अशा तऱ्हेने आपण या उपक्रमाकडे पाहायचं आहे. तर या दरम्यान 28 एप्रिल ते 5 मे रोजी होणाऱ्या पारायणाकरता आपण आपली नावं द्यावीत. त्याचं ऐच्छिक शुल्क 300 रुपये आहे. हे ऐच्छिक आहे हे म्हणतानाच तुम्ही दिलं नाही तरी चालेल हे गृहीत आहे, आणि दिलं तरी चालेल हे अगदीच स्पष्ट आहे. असं असल्यामुळं तुम्ही त्या तऱ्हेने तुमची नावं जरूर द्यावीत. बाकी काही निवेदन असतील तर शेट सर करते.
अच्छा, या कार्यक्रमाची सांगता साईदानांनी होईल. सद्भक्त अभिजित धोंडपळे साईदान सादर करतील. 1-2 निवेदनं आहेत. पुढील 5वा रविवार हा 30 जून रोजी येतोय, तेव्हा 30 जून रोजी आपण असंच सायंकाळी या सभागृहामध्ये एकत्र येणार आहोत. ग्रंथ विक्रीची व्यवस्था हॉलच्या डाव्या कोपऱ्यामध्ये केलेली आहे, सर्वांनी त्याचा अवश्य लाभ घ्यावा. स्वामींनी आता सांगितलं की आज रविवार आहे, इथून पुढचा पुढे येणारा 4वा रविवार 4 आठवड्याचा बरोबर काळ आहे, तेव्हा 28 तारखेला आपण तिथे येऊ. कदाचित दरम्यान एखाद्या खडेखडवणीचं निवेदनही केलं जाईल. आपल्या सर्वांना आठवत असेल की 3 सालचं पारायण आपण या लेडी रमाबाई सभागृहामध्ये केलं होतं, 7 सालचं पारायण हे आपण लॉनवर केलं होतं. तोच पुन्हा प्रत्ययाचा आनंद नव्या उत्साहाने आपण सर्वांनी सहभागी होऊयात. त्याचबरोबर आपले जे इष्ट सहकारी नेहमी आपल्या बरोबर केंद्रात येणारे पण काही कारणांनी त्यांच्यापर्यंत निरोप गेलेला नसेल तर जरूर आपण तो निरोप द्यावा आणि या पारायणाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घ्यावं. यानंतर सद्भक्त अभिजित धोंडपळे पसायदान सादर करतील. नमस्कार संदर्भात निवेदन आहे. नमस्कार सर्वांनी मनोमन करायचे आहेत, तथापि जे साधक प्रथमच केंद्रामध्ये आलेले आहेत अथवा परगावून आलेले आहेत यांनी होळीत आणि शांतपणे नमस्कार करायचे आहेत. निवेदन संपली.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तुषो निमज द्यावे पसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो
भूता परस्परे पड़ो मैत्र जीवांसे दुरिताचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात वर्षत सकल मंगली ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरब चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पीयूषाचे चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्वसुखी पूर्ण होवो नीति लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे जी तेथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दानपसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला भरोनी सद्भावाची अंजुळी मियावो विया फुले मुकळी हरपिली आंघ्रियुगुली विश्वरूपाचा बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सब संतन की जय 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 रघुवीर समर्थ।